नमस्कार, जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. दर्शक हो, जीवन मूल्य कार्यक्रमाने आपल्याला जीवनामध्ये मूल्य किती महत्वाचे आहेत हेही सांगितलेलं आहे. हे जीवन किती मूल्यवान आहे हेही आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. जीवनामध्ये स्वास्थ्याचं काय महत्व आहे आणि आपल्या स्वास्थ्याला कसं आपण व्यवस्थित ठेवावं ह्याच्याबद्दल माहिती आपण अनेकदा ह्या कार्यक्रमातून घेत आलेलो आहे. आजही आम्ही असाच एक विषय तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत विशेषतः मुंबईवरून आदरणीय डॉक्टर रतन राठोडजी आलेले आहेत. डॉक्टर रतन राठोड मुंबईमध्ये नवी मुंबई क्षेत्रामध्ये MGM हॉस्पिटलमध्ये असोसिएटेड प्रोफेसर आहे कार्डिओलॉजी डिपार्टमेंटला. त्याचबरोबर त्यांनी आपल्या सेवा ज्या आहेत त्या MGM हॉस्पिटलला, हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटलला आणि बोकाड हॉस्पिटललाही आजपर्यंत देत आलेले आहेत. तिथेही ते सिनियर कार्डिओलॉजिस्ट आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नेहमीच ते स्वास्थ्याबद्दल प्रवचन म्हणा, मार्गदर्शन म्हणा देत आलेले आहेत आणि आजही ते आपल्याला असंच मार्गदर्शन देणार आहेत. तर सर्वप्रथम आपण ह्या कार्यक्रमामध्ये आदरणीय डॉक्टर रतन राठोड यांचं स्वागत करूया. डॉक्टर साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. डॉक्टर साहेब, जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला, छोटी मोठी कोणीही असू दे, त्याला जीवनामध्ये स्वास्थ्य फार महत्वाचं वाटतं आणि प्रत्येक जण काही ना काहीतरी त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो. तर स्वास्थ्याची एक्झॅक्ट परिभाषा तुम्ही आम्हाला सांगाल का?
आमच्या वैद्यकीय परिभाषेप्रमाणे मनुष्य स्वस्थ जो कोणाला आपण म्हणतो तर त्याचे चार पार्ट आहेत. जो शारीरिक रीती स्वस्थ आहे, मानसिक रीती स्वस्थ आहे, सामाजिक रीती स्वस्थ आहे आणि चौथी गोष्ट जो आध्यात्मिक रीती स्वस्थ आहे तोच माणूस स्वस्थ आहे. आणि आज आपण काय करतो की फक्त आपण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक ह्या तीन बाजूलाच आपण इम्पॉर्टंट देतो आणि ही जी चौथी बाजू आहे जी आध्यात्मिक, जी फक्त इतकी इम्पॉर्टंट आहे की जी आपण विसरलेलो आहोत आणि त्याच्यामुळे आज आपला जो स्वास्थ्य आहे तो स्वास्थ्य आपला इतक्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी, नवीन नवीन इन्व्हेन्शन आहे, तरी सुद्धा आपली जी बिमारी आहे ती वाढत चाललेली आहे, ती कमी नाही होत चालली आहे. मूळ कारण आहे की आपला जो बेस आहे आध्यात्मिक, भारत पहिला आध्यात्मिक प्रधान देश होता आणि आपण आध्यात्मिक प्रॅक्टिस करत होतो आपल्या रोजच्या दिनचर्यामध्ये, ते आपण आता विसरलेलो आहोत. म्हणून आपली जी स्वास्थ्य आहे ती घसरत चाललेली आहे. जर आपल्याला स्वस्थ राहायचं असेल तर आपल्याला हे आध्यात्मिक जे स्वास्थ्य आहे ते आपल्या जीवनामध्ये, रोजच्या दिनचर्यामध्ये आपल्याला त्याला वापरावं लागेल, तरच आपण संपूर्ण रीती स्वस्थ होऊ शकतो आणि आपला भारत स्वस्थ होऊ शकतो.
नक्कीच, किती सुंदर दशक तुम्ही पाहिलं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आध्यात्मिक स्वास्थ्य जे आहे ह्याच्याकडे आपलं टोटल दुर्लक्ष होत चाललेलं असल्या कारणाने एवढ्या सगळ्या उपलब्धी असताना सुद्धा आपल्याला अनेक रोग होत आहेत. डॉक्टर साहेब, आम्ही पाहतो की आजकाल इतकं स्पीडी लाईफ झालेलं आहे, खूप आम्ही फार पळत असतो आणि अशा वेळेला आम्ही पाहिलेलं आहे की अगदी लहान लहान मुलं सुद्धा जी आहेत, एक मेजर रिझन जे पाहण्यात येतं आमच्याकडे डेथचं, मृत्यूचं, ते आता हृदयरोगाचं झालेलं आहे. जेव्हा की पूर्वी आम्ही ऐकायचं वडीलधारी माणसांकडून की हा रोग फार अगदी समजा 50-60 गेल्यानंतरचा आहे, परंतु आजकाल अगदी लहान लहान मुलांनाही समाचार येतो की अटॅक आला मेले, अगदी जवान मुलं पण वाटतात. तर हा अटॅक हा जो प्रकार आहे, हार्ट अटॅक ज्याला आम्ही म्हणतो, मग हार्ट अटॅक म्हणजे एक्झॅक्टली काय?
अच्छा, हार्ट जो आहे आपला हार्ट हा 200 ग्रामचा असतो, बंद मुठ्ठीच्या आकाराचा असतो. हृदयामध्ये हार्ट आपला हा मधली जी बोन आहे त्याच्या पाठीमागे आणि दोन डाव्या साईडला असतो. हा हार्ट जो आहे मोस्ट इम्पॉर्टंट पंप आहे. हा रक्त फेकतो, जेव्हा हा हार्ट पंप करतो तर रक्त आपल्या सगळ्या ऑर्गनला, सगळ्या बॉडीच्या एक एक सेलला ते रक्त जातं. हार्ट समजा, आणि जे हार्ट आहे ते हार्ट मांसपेशीचं बनलेलं असतं आणि ह्या मांसपेशींना रक्त पुरवठा पाहिजे आणि ह्या रक्त पुरवठा जो असतो त्या रक्तवाहिनीद्वारे असतो, ते रक्तवाहिनीला आपण म्हणतो कोरोनरी आर्टरीज. तर आपण ही ते स्क्रीनवर बघूया की ह्या साईडला, डाव्या साईडला आपण बघतोय, या राईट साईडला जर आपण उजव्या साईडला आपण बघतो की ही रक्तवाहिनी आपण आतमधून दाखवलेली आहे आणि ही रक्तवाहिनी संपूर्ण जी आहे ती नॉर्मल आहे. आणि उजव्या साईडला जर आपण, त्या डाव्या साईडला जर आपण बघितलं की त्याच्यामध्ये दोन्ही साईडला पिवळी चरबी जमा झालेली आहे, त्याच्यामुळे त्या कोरोनरी आर्टरीचा जो रक्त पुरवठा आहे तो कमी झालेला आहे. आणि मध्ये आपण बघतो की तो हार्ट आहे आणि हार्टच्या दोन्ही साईडला दोन रक्तवाहिन्या आपल्याला दिसतात. ह्या रक्तवाहिन्या आपल्या आपण त्याला म्हणतो कोरोनरी आर्टरीज. दोन रक्तवाहिन्या असतात, एक डाव्या साईडची लेफ्ट कोरोनरी आर्टरी आणि उजव्या साईडची राईट कोरोनरी आर्टरी. डाव्या साईडची कोरोनरी आर्टरी परत दोन हिस्स्यामध्ये डिवाइड होते. एक रक्तवाहिनी ती समोरच्या भागाला सप्लाय करते आणि एक रक्तवाहिनी ती पाठीमागच्या भागाला सप्लाय करते. आणि उजवी रक्तवाहिनी जी आहे ती हृदयाच्या खालच्या भागाला सप्लाय करते. आता ज्या रक्तवाहिन्यामध्ये हा रक्त पुरवठा एकदम बंद होऊन जातो, जसं आपण ह्या स्क्रीनमध्ये आता इथे बघतोय की याचे तीन पिक्चर दाखवलेले आहेत. पहिल्या दोन पिक्चरमध्ये आपण बघतोय की चरबी जमा झालेली आहे, रस्ता पातळ झालेला आहे, तर रक्त पुरवठा कमी होतो. अशा लोकांना चालल्यावर किंवा बसल्या बसल्या छातीमध्ये दुखू शकते पण रक्त पुरवठा बंद नाही झालाय. आणि तिसऱ्या पिक्चरमध्ये आपण बघतोय की तो निळा सारखा जो आहे तो क्लॉट आहे, रक्ताची गाठ जमा झालेली आहे. आणि जेव्हा ही रक्ताची गाठ अचानक तिथे जमा होऊन जाते तर रक्त पुरवठा हृदयाच्या मासाला 100% बंद पडतो. हृदयाच्या मसलला रक्त पुरवठा मिळत नाही म्हणून छातीमध्ये जोरात दुखायला लागतं आणि ह्यालाच आपण म्हणतो हार्ट अटॅक. कारण हार्ट अटॅक मध्ये त्या रक्ताच्या त्या हृदयाच्या मांसपेशी ते मरायला लागतात आणि संपूर्ण मरून जातात, डेड होऊन जातात. म्हणून ह्या मांसपेशी हार्ट अटॅक आल्यानंतर ते परत पंपिंगच्या कामी येत नाही. तर हार्ट जो आपला पंप करतो चारी बाजूने, असा पंप करतो चारी बाजूने, तर जेव्हा आपल्याला हार्ट अटॅक येतो, समजा हा हार्ट अटॅक समजा ह्या एरियाचा असेल, तर हार्ट एका बाजूने पंपिंग करणार, ह्या बाजूने हलणार नाही, पंपिंग कमी होणार. आणि पंपिंग कमी झाल्यामुळे शरीराला रक्त पुरवठा कमी भेटणार. आणि जितका जास्त मोठा हार्ट अटॅक असेल तितकी जास्ती पंपिंग कमी होते. आणि त्याच्यानंतर आपण किती पैसे खर्च केले तर आपण हार्ट नॉर्मल करू शकत नाही. कुठल्याही पॅथीने कुठल्याही औषधाने कितीही पैसा खर्च केला तरी आपला पंप आपण नॉर्मल करू शकत नाही. तर म्हणून कशाही परिस्थितीमध्ये आपल्याला हार्ट येऊ नये ही काळजी आपली घ्यावी पाहिजे.
डॉक्टर साहेब, नक्कीच तुम्ही सांगितलं, मला आता लक्षात येतं की का लोक घाबरतात. तुम्ही आता किती स्पष्टपणे सांगितलं की हृदयाचे जे काही मसल्स आहेत त्याचे वॉल्स जे आहेत ते नंतर काम करत नाहीत, म्हणजे टोटल तुम्हाला म्हणायचं की ऍब्सोल्युट ते कधीच पुन्हा
रिपेअर होत नाही, ते डॅमेज डेड होऊन जातात. आणि डेड टिश्यू कधीही नॉर्मल होऊ शकत नाही, तो तसाच नेहमी डेड राहतो. आणि तो पंपिंग मध्ये पार्ट घेत नाही तर पंपिंग कमी होते. पंपिंग कमी झाली तर तुम्हाला चालताना दम लागणार, फुफ्फुसामध्ये पाणी साठणार, पायाला सूज येणार, लिव्हरला सूज येणार, हे सगळे कॉम्प्लिकेशन्स होतात जितका जास्त मोठा हार्ट अटॅक असेल. आणि एकदम जास्त मोठा हार्ट अटॅक असेल तर माणूस कोलॅप्सच होतो, त्याचा ब्लड प्रेशरच खाली जातो आणि त्याला कुठलाही डॉक्टर वाचवू शकत नाही.
डॉक्टर साहेब, नक्कीच जेव्हा आपण त्याच्याबद्दलची माहिती घेतो त्यावेळेला वाटतं की खरंच भीतीदायक आहे आणि घाबरलं पाहिजे. कारण कित्येकदा सहजपणे आम्ही म्हणतो अटॅकच आला ना त्याच्यात एवढं कशाला घाबरता, पण खरंच त्याच्यामध्ये आपल्याला विचार केला पाहिजे. तर डॉक्टर साहेब, जर हे इतकं भयानक आहे तर ह्याची कारणही आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की का ह्या एखाद्या व्यक्तीला अटॅक येऊ शकतो. तर सर्वसाधारण लोकांना हे माहीत नसतं, फक्त एवढंच माहिती असतं की फार अगदी म्हणजे आम्ही पिक्चरमध्ये बघतो म्हणून सांगतो की अगदी कोणीतरी आपल्या मनाविरुद्ध काहीतरी बोललं आणि ते दुःख सहन नाही झालं की अटॅक येतो, हे एकच कारण आजपर्यंत आम्हाला माहिती आहे. तर तुम्ही आम्हाला जरा वैद्यकीयरित्या काय कारण आहेत हे जरा सांगाल का?
हार्ट अटॅक जो आहे एक्झॅक्ट कारण आपण सांगू शकत नाही, ह्याचे मल्टिपल फॅक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये आपण म्हणतो की जेनेटिक फॅक्टर, जे ज्यांच्या आई वडिलांना हार्ट अटॅक असतो त्यांचं बीज आपल्या मुलामध्ये जाऊ शकतो, तर अशा लोकांना हार्ट अटॅक येण्याचं चान्सेस असतं. पण ते चान्सेस 20% असतं. जे 100,000 हार्ट अटॅकचे आपण पेशंट घेतले त्यांच्यापैकी 20% लोकांना हे जेनेटिकल प्रॉब्लेम होऊ शकेल. दुसरी गोष्ट की त्याच्यानंतर वय, आपण जर वय बघितलं तर जे 50 वर असतात अशा लोकांना हार्ट अटॅक होण्याचे चान्सेस असतात. पण आता हे पॅटर्न चेंज झाले नाही. आता आपण बघतो की 30 आणि 40 मध्ये हार्ट अटॅक म्हणजे कॉमन झालेला आहे. वय, तिसरी गोष्ट की जे फिमेल पेशंट असतात, लेडीज असतात, यांना हार्ट अटॅक सहसा 40 खाली येत नाही. जोपर्यंत त्यांची मासिक पाळी चालू असते तोपर्यंत त्यांना हार्ट अटॅक येत नाही, कारण त्यांचे जे हॉर्मोन असतात प्रोजेस्ट्रॉन तो त्यांना हार्ट अटॅक पासून वाचवतो. पण मासिक पाळी संपल्यानंतर मग त्यांचे चान्सेस हार्ट अटॅकचे माणसाप्रमाणेच असतात. आणि ज्या स्त्रिया सिगरेट धूम्रपान वगैरे करतात किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल वगैरे घेतात अशा फिमेल्सना हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतो. त्याच्या व्यतिरिक्त लाईफस्टाईल, आपली जी लाईफस्टाईल आहे म्हणजे जेवणाची लाईफस्टाईल, आपण स्ट्रेसफुल लाईफस्टाईल, ही जी लाईफस्टाईल आहे आपली झोपण्याची लाईफस्टाईल, ही लाईफस्टाईल एक मुख्य कारण आहे आपल्या हार्ट डिसीज येण्याचं. त्याच्या व्यतिरिक्त आपण म्हणतो रिस्क फॅक्टर्स. आपण रिस्क फॅक्टर जे आहे म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीज, धूम्रपान, ज्याचं मोठा जो स्थूल असतो माणूस, जो एक्सरसाइज कमी करतो आणि ज्याच्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतो, अशा लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आमच्या काळामध्ये आम्ही बघत होतो की फक्त हे जे आहे सिगरेट पिणं, मोटापा, ब्लड प्रेशर, डायबिटीज, लॅक ऑफ एक्सरसाइज, एक्सरसाइज कमी करतात, कोलेस्ट्रॉल जास्त आहे, तेच आम्हाला रिस्क फॅक्टर माहीत होते. पण नंतर आपण बघितलं की 80% लोक असे असतात हार्ट अटॅकचे की ज्यांचा कोलेस्ट्रॉल एकदम नॉर्मल असतो. 60% लोक असं असतात की त्यांना फक्त एकच रिस्क फॅक्टर असतो, जसं मी सांगितलं 6 ब्लड प्रेशर, डायबिटीज, सिगरेट पिणं, मोटापा, एक्सरसाइज कमी करतात, कोलेस्ट्रॉल जास्त, हे 6 रिस्क फॅक्टर पैकी एकच असतो किंवा तो पण नसतो तरी सुद्धा हार्ट अटॅक येतं. नंतर मग रिसर्च झालं की काय कारण आहे की लोकांना काही रिस्क फॅक्टर नाही तरी सुद्धा यांना हार्ट अटॅक कसा आला. मग रिसर्च झालं की जे लोक टाईप ए पर्सनॅलिटी आणि टाईप बी पर्सनॅलिटी असे दोन प्रकारचे व्यक्तिमत्व असतात. टाईप ए पर्सनॅलिटी म्हणजे काय की जे टाईम कॉन्शियस असतात, टाईमचे फार एकदम पर्टिक्युलर असतात की प्रत्येक वस्तू टाईमावर झाली पाहिजे आणि टाईमावर नाही झाले तर फार इरिटेट होतात. ते टाईम कॉन्शियस असतात, जे रागीट असतात, ज्यांना जीवनामध्ये फास्ट सक्सेस पाहिजे आणि लवकर लवकर सगळं करतात, असे हे जे टाईप ए पर्सनॅलिटीवाले लोक असतात त्यांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त असतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण म्हणतो की नॉन फिजिकल रिस्क फॅक्टर. आता नॉन फिजिकल रिस्क फॅक्टर काय आहे हे पहिले आम्हाला आमच्या वेळेला माहीत नव्हतं. मग नॉन फिजिकल रिस्क फॅक्टर म्हणजे काय? स्ट्रेस, मानसिक तणाव. मानसिक तणाव हे फार महत्वाचं आहे. मानसिक तणाव हार्ट अटॅक येण्याचं मुख्य कारण आहे. मानसिक तणाव घरी असू शकतो, ऑफिसमध्ये असू शकतो, कुठेही असू शकतो आणि आपल्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये मानसिक तणाव रोज आहेच आहे. आणि आपल्या भारतीयांमध्ये ते स्पेशली आपल्याला घेण्याची आदत पडलेली आहे, तणाव घेण्याची आदत पडलेली आहे. आणि हा मानसिक तणाव रोजचा मानसिक तणाव आपल्याला हार्ट अटॅक आणतो. मानसिक तणावच्या व्यतिरिक्त जे आहे चिंता, फिकर, नफरत, हिंता आणि डिप्रेशन आणि एकटेपणा हे जे आहे हे मुख्य रिस्क फॅक्टर आहे. आणि ज्याचा इलाज आमच्या डॉक्टरकडे नाहीये. आम्ही ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकतो, आम्ही डायबिटीज कंट्रोल करू शकतो, सिगरेट माणूस बंद करू शकतो, कोलेस्ट्रॉल कंट्रोल करू शकतो, एक्सरसाइज करू शकतो, पण हे जे फॅक्टर्स आहे नॉन फिजिकल जे मी सांगितले, तणाव, डिप्रेशन, चिंता, फिकर आणि एकटेपणा आणि हिंता, हे आपण ह्याच्याकडे ह्याचा आपल्याकडे काही इलाज नाही आहे. आणि त्याच्यामुळे काय आहे की ह्याला आपण इम्पॉर्टंट देत नाही. पण माझ्याप्रमाणे हे जे आहे हे फार इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर आहे. आणि जोपर्यंत हे आपण कंट्रोलमध्ये करत नाही आपला हार्ट अटॅक दूर होऊ शकत नाही.
डॉक्टर साहेब खूप छान. दर्शक लक्षात घ्या की बरेचशी गोष्टी डॉक्टर साहेबांनी अशा सांगितल्या आहेत की जिथे डॉक्टरही हतबल होतात आणि ह्याच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी इलाज केला पाहिजे. आपण त्याच्याबद्दलही चर्चा करूया. परंतु सर्वप्रथम डॉक्टर साहेब मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये उल्लेख आला कोलेस्ट्रॉल ह्याचा. तर कोलेस्ट्रॉलचं बरेचदा डॉक्टर आम्हाला सांगत असतात की कित्येकदा मी पण जाते तर ते कोलेस्ट्रॉल लेवल करायला सांगतात. कोलेस्ट्रॉल चांगलं असतं, वाईट असतं असंही ते म्हणतात. तुम्ही आता म्हटलात की जास्त असल्यावर थोडंसं कोलेस्ट्रॉल बद्दल आम्हाला स्पष्ट जरा सांगाल का?
कोलेस्ट्रॉल आपण जेव्हा म्हणतो तर पुष्कळसे लोक समजतात की ही जी बाहेरची चरबी आहे त्याला ते कोलेस्ट्रॉल समजतात. ती ही बाहेरची चरबी वेगळी आहे. एखादा माणूस जाडा असू शकेल पण त्याच्या रक्तामधली चरबी नॉर्मल असू शकेल, तर आपण रक्तामधली चरबी ती कन्सिडर करतो. तर आपल्या रक्तामध्ये 5 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. त्याच्यापैकी आपण जे चांगला कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल ते आपण म्हणतो HDL हाय डेन्सिटी लाइपोप्रोटीन, हा चांगला कोलेस्ट्रॉल, आणि LDL म्हणजे लो डेन्सिटी लाइपोप्रोटीन, हा वाईट कोलेस्ट्रॉल. आता हा चांगला कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल काय आहे? आपल्या रक्तवाहिनीमध्ये जे मी तुम्हाला मागे दाखवलं स्लाइड मध्ये जी चरबी जमलेली आहे आणि ब्लॉक झालेली आहे, ती चरबी हे बॅड कोलेस्ट्रॉल जमलेलं आहे आतमध्ये. तर जितकं आपलं बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL कोलेस्ट्रॉल जितकं जास्त असणार तितकं जास्त आपलं रक्तवाहिन्यामध्ये तो कोलेस्ट्रॉल जमा होणार. आणि चांगला कोलेस्ट्रॉलचा काय रोल आहे? HDL कोलेस्ट्रॉल म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल, आणि हा चांगला कोलेस्ट्रॉल आपल्याला हार्ट अटॅक पासून वाचवतो. पण हार्ट अटॅक पासून वाचवतो, पण आपण काय बघतो की आपल्या भारतीय पेशंट्समध्ये आपला चांगला कोलेस्ट्रॉल फार कमी असतो. असं रिसर्च झालेलं आहे की ज्याचा चांगला कोलेस्ट्रॉल संपूर्ण आयुष्यामध्ये 45 वर असेल तर त्याला हार्ट अटॅक येऊ शकत नाही. पण आपण काय बघतो की आपल्या भारतीयामध्ये आपला चांगला कोलेस्ट्रॉल 25, 30, 35, 41 असतो. मॅक्झिमम लोकांचा आपला कोलेस्ट्रॉल 30 आणि 35 रेंजमध्ये असतो. आणि हे जर आपण चांगला कोलेस्ट्रॉल जर आपण वाढवला तर आपण निश्चितच हार्ट अटॅक पासून वाचू शकतो. आणि चांगला कोलेस्ट्रॉल जर वाढवायचं असेल तर ते आपल्या हातामध्ये आहे. चांगला कोलेस्ट्रॉल कसं वाढवायचं आणि वाईट कोलेस्ट्रॉल कसं घटवायचं हे नेचर परमेश्वराने आपल्याला ती विधी दिलेली आहे, पण आपण ती विसरून गेलो. चांगला जर कोलेस्ट्रॉल तुम्हाला वाढवायचं असेल तर हे जे कोलेस्ट्रॉल चांगला आणि वाईट कोलेस्ट्रॉल आपल्या लिव्हरमध्ये पैदा होतात. जर आपण प्रसन्न असो, प्रसन्न आहे, चिंता नाही, खुश आहे, तर बघा लिव्हर काय करतो, लिव्हर चांगला कोलेस्ट्रॉल जास्त बनवतो आणि वाईट कोलेस्ट्रॉल LDL कोलेस्ट्रॉल कमी बनवतो. जर आपण प्रसन्न आहोत, चिंता नाही, फिकर नाही, तर आपला चांगला कोलेस्ट्रॉल जास्त पैदा होणार आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी पैदा होणार. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण दुखी आहोत, रडतोय, चिंतामध्ये आहोत, तर लिव्हर चांगला कोलेस्ट्रॉल कमी बनवणार आणि वाईट कोलेस्ट्रॉल जास्त बनवणार. तर बघा किती सोपं आहे की आपण जर आपण आपला स्ट्रेस फ्री, हे स्ट्रेस फ्री कसं राहायचं ही एक कला आहे. जर माणसाने ही कला जर शिकली, लोक स्ट्रेस देतात पण घेणारे आपण आहोत ना, तर ही कला आहे, ती टॅक्ट आहे, ती आपल्याला शिकायला पाहिजे की कसं आपण स्ट्रेस फ्री लाईफ आपण जगू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण जर आपल्याला चांगला कोलेस्ट्रॉल जर वाढवायचं असेल तर आम्ही म्हणतो की 5 बदाम आणि 1 अक्रोड हा सुद्धा 5 रात्री भिगून द्या आणि सकाळी त्याला खा, तर ह्याने आपला चांगला कोलेस्ट्रॉल वाढतो. तिसरी गोष्ट आपण म्हणतो की पॉझिटिव्ह राहा आणि रोज व्यायाम करा. एक्सरसाइज म्हणजे चालणं, भरभर चालणं, ह्याने सुद्धा आपला चांगला कोलेस्ट्रॉल वाढू शकतो.
डॉक्टर साहेब खूप छान दर्शक हो. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की 4 बदाम 1 अक्रोड खायचं आहे, पण त्याच्या आधी त्यांनी खूप महत्वाची गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे की प्रसन्न राहायचं आहे. स्ट्रेस तणाव जीवनामध्ये नसावाच, कारण तणावामुळेच आपल्याला बरेचदा बरेचसे प्रॉब्लेम्स होत असतात. डॉक्टर साहेबांना आपल्याला बरेचसे प्रश्न विचारायचे आहेत, परंतु वेळेअभावी आपण हा कार्यक्रम इथेच थांबवणार आहोत. परंतु तुम्हाला काही प्रश्न जर असतील आणि काही माहिती तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही आम्हाला प्रश्न पाठवू शकता आमच्या मेल IDवर, किंवा तुम्ही नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता, किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com भेट देऊ शकता. हेच सत्र घेऊन आणि ह्याच्यात अधिक माहिती घेण्यासाठी आपण पुढे भेटूया. तोपर्यंत नमस्कार. The
निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.